अब्राहम व लोट हे वेगळे झाल्यानंतर लोट सदोम शहरात राहत होता. तो तेथे राहत असल्याच्या काही काळानंतर असे झाले की त्या शहराच्या राजाने इतर काही राजासह अन्य राजाशी युद्ध केले. त्या युद्धात सदोमाचा राजा पराभूत झाला व तो पळून गेला. तेव्हा शत्रूंनी सर्व मालमत्ता व माणसे यांना धरून नेले. सोबतच अब्रामाचा पुतण्या लोट त्याची संपत्ती व माणसे यांना नेले. तेव्हा एक व्यक्ती पळून जाऊन अब्रामाकडे गेला व त्याला सर्व वर्तमान कळविले. हे अब्रामाने ऐकले तेव्हा त्याने आपली माणसे गोळा केली व त्यांनी त्याच्या पुतण्याला धरून नेणाऱ्यांचा पाठलाग केला. त्याने रात्री त्यांच्यावर हल्ला चढवला व त्यांना जिंकून घेतले व त्याने सदोमच्या सर्व लोकांची सुटका केली व त्यांच्या सर्व मालमत्तेसह परत शहरात आणले. त्यानंतर सदोमच्या राजाने अब्रामाचे आभार व्यक्त केले व म्हणाला की परत आणलेली सर्व संपत्ती तुम्ही ठेवा अन माणसे मला द्या. तेव्हा अब्राम त्याला म्हणाला की मला यामधले काही नको. उद्या चालून कोणी असे म्हणू नये की त्याने अब्रामाला संपन्न केले. त्यानंतर अब्राम आपल्या ठिकाणी निघून गेला.